नमस्कार, आकाशवाणी चित्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अमेरिकेसोबतच्या व्यापार करारात भारताचं हित साधण्यात यश आल्याचं सरकारचं प्रतिपादन. अत्यल्प भूधारक आणि गरजू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार प्रयत्नशील, मात्र समृद्ध शेतकऱ्यांनी कर्जमाफी घेऊ नये, महसूल मंत्र्यांचं आवाहन. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या सुमारे 30 तासांपासून वाहतूक कोंडी. 6व्या उमरी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ पी विठ्ठल यांची निवड. आणि 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानला हरवत भारत अंतिम फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. भारत अमेरिका व्यापार कराराबाबत उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी काल लोकसभेत निवेदन दिलं. या करारात भारताला आपल्या महत्वाच्या क्षेत्रांचं हित साधण्यात यश आल्याचं त्यांनी सांगितलं. कृषी दुग्धव्यवसाय या क्षेत्रांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी नव्या संधी निर्माण होतील असं गोयल यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
2 फरवरी 2026 को प्रधानमंत्री जी और अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप के द्विपक्षीय और अंतर्राष्ट्रीय महत्व के कई मुद्दों पर फोन पर चर्चा की. इसके बाद राष्ट्रपति ट्रंप ने अमेरिका के किए जाने वाले भारतीय निर्यात की दर घटाकर 18% करने की घोषणा की. मैं इस बात पर जोर देना चाहता हूं कि यह अमरीका द्वारा प्रतिस्पर्धी देशों पर लगाए गए टैरिफ से कम है.
गोयल यांचं हे निवेदन सुरू असताना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या गदारोळातच त्यांनी आपलं निवेदन पूर्ण केलं. त्यापूर्वी सकाळी सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. त्याचवेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्दे उपस्थित करत घोषणाबाजी सुरू केली. सदनाची प्रतिमा कायम राखण्याचं आवाहन अध्यक्षांनी केलं. ते म्हणाले,
इतने वरिष्ठ नेता आप हैं, लेकिन आप मर्यादा तोड़ेंगे उचित है क्या? विरोध आवाज से नहीं, शब्दों से होता है, विरोध तर्कों से होता है, नारेबाजी से, बैनर से विरोध नहीं होता.
वारंवारच्या व्यत्ययानंतर सदनाचं कामकाज दुपारी 2 वाजता सुरू झाल्यावर राष्ट्रपती अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसच्या दिवंगत नेत्यांबाबतच्या विविध पुस्तकांचा दाखला देत टीका केली. पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांना पुस्तकांचा दाखला न देण्याविषयी सांगितलं, मात्र त्यांनी भाषण सुरूच ठेवलं. त्यामुळे विरोधकांचा गदारोळ वाढल्यामुळे सभागृहाचं कामकाज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित झालं. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर काल पुन्हा चर्चा सुरू झाली. केंद्रीय मंत्री आणि सभागृह नेते JP नड्डा यांनी राष्ट्रपतींचं हे अभिभाषण देशाच्या विकासगाथेचं प्रतिबिंब असल्याचं सांगितलं. भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था झाल्याचं त्यांनी नमूद केलं. माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे अर्थव्यवस्थेने केलेली लक्षणीय प्रगतीचा उल्लेख करत सरकारचं अभिनंदन केलं. परीक्षा पे चर्चा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम उद्या शुक्रवारी सकाळी 10 वाजता प्रसारित होणार आहे. तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याचं महत्व तसंच मनाची शांतता, आत्मविश्वास वाढवणं आणि आव्हानांवर मात करणं यासाठीचे उपाय याविषयी पंतप्रधान या कार्यक्रमातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधतात. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची 3 दिवसांची बैठक कालपासून सुरू झाली. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली 6 सदस्यांची पत आणि वित्तधोरण समिती उद्या द्वैमासिक आढावा जाहीर करेल. अत्यल्प भूधारक आणि गरजू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार प्रयत्नशील आहे, मात्र समृद्ध शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेऊ नये असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. ते काल लातूर इथं बातमीदारांशी बोलत होते. शेतकरी कर्जमुक्त व्हावा यासाठी प्रवीण परदेशी समिती काम करत असून त्याचा अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांचा हायस्पीड कॉरिडॉरमुळे कायापालट होणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
हैदराबाद कनेक्टिव्हिटी, पुणे कनेक्टिव्हिटी, मुंबई कनेक्टिव्हिटी ज्या पद्धतीनं लातूर आणि धाराशिवला मिळते आहे, नागपूर कनेक्टिव्हिटी मिळते आहे, तर उद्या धाराशिव आणि लातूर जिल्हा हा सर्व औद्योगिक असेल, व्यावसायिक असेल, शेती उद्योग असेल, या सर्व क्षेत्रामध्ये लातूर आणि धाराशिव खूप पुढे जाणार आहे असं आम्हाला दिसत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचं नाव देण्याच्या मागणीचा विचार करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल हरिद्वार इथं बातमीदारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनी या संदर्भात मागणी केली होती.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा लवकरच केली जाईल असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून पक्षाला मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही ते म्हणाले. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर भाजपशी चर्चा आवश्यक असल्याचा पुनरुच्चार तटकरे यांनी केला. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या सुमारे 30 तासांपासूनची वाहतूक कोंडी सुटायला सुरुवात झाली आहे. या मार्गावरच्या आडोशी बोगद्याजवळ परवा संध्याकाळी ज्वलनशील वायू वाहतूक करणारा टँकर उलटल्यानं वाहतूक ठप्प झाली. सध्या मुंबईच्या दिशेनं एक मार्गिका सुरू असून धीमा गतीनं वाहतूक सुरू आहे. रस्त्यावर रसायन सांडल्यामुळे रस्ता पूर्णपणे स्वच्छ करूनच वाहतूक सुरळीत केली जाईल. अडकलेल्या प्रवाशांना पोलिसांकडून अन्नपाणी वाटप करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तात्काळ तयार करण्याचे निर्देश दिले आहेत, तसंच महामार्गावर होणारी पथकर वसुली थांबवण्याचे आदेशही दिले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याच्या नेवासे तालुक्यात सौंदाणे नावाचं गाव आपल्या अनोख्या निर्णयांमुळे आणि त्या निर्णयांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे वेगळं ठरत आहे. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
गावात दररोज सकाळी 10 वाजता राष्ट्रगीत वाजवण्याची प्रथा सुरू केली आहे. यावेळी गावातील प्रत्येक नागरिक राष्ट्रगीतासाठी जागेवर उभे राहतात. गावांमध्ये यापूर्वी शिवीबंदीचा ठराव करण्यात आला असून शिवी देणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये दंड ठोठावण्यात येतो. विद्यार्थ्यांनी सायंकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये अभ्यासाला बसावं यासाठी भोंगा वाजवला जातो. पती निधनानंतर एकल महिलेला प्रत्येक धार्मिक सामाजिक उत्सवामध्ये सहभागी करून घेतलं जातं. तसेच तिच्या पुनर्विवाहासाठी ग्रामपंचायतीमार्फत 11,000 रुपये अनुदान दिलं जातं. आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपुते, अहिल्यानगर.
नांदेड जिल्ह्याच्या उमरी तालुक्यात श्री क्षेत्र गोरटे इथल्या 6व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक डॉ पी विठ्ठल यांची निवड झाली आहे. मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून या साहित्य संमेलनाचं आयोजन केलं जातं. गोरटे इथं अशोक भाऊराव फुलारी यांच्या शिवारातील काशीवन या समाधी परिसरात आयोजित या साहित्य संमेलनात कथाकथन, कवीमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. जालना महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी 10 तर उपमहापौर पदासाठी 8 नामनिर्देशन पत्र काल वितरित करण्यात आले. महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या 9 फेब्रुवारीला महापालिकेच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया होणार आहे. छत्रपती संभाजीनगर महापौर तसंच उपमहापौर पदासाठी अर्ज वाटप कालपासून सुरू झालं. काल या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी 1 अर्जाची विक्री झाली. येत्या 10 तारखेलाही निवडणूक होणार आहे. नांदेड महापालिकेतही महापौर उपमहापौर पदाची निवडणूक 10 तारखेला होणार आहे. या दोन्ही पदासाठी आज अर्ज वितरित केले जातील तर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानचा पराभव करत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करत 4 बाद 310 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारतानं 42व्या षटकात 3 गड्यांच्या बदल्यात हे आव्हान पार केलं. 115 धावा करणारा आरन जॉर्ज सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या स्पर्धेत उद्या भारत आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना होणार आहे. जागतिक क्रिकेटची मातृसंस्था समजल्या जाणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्लबनं क्रिकेटच्या 73 नियमांमध्ये बदल केले आहेत. या बदलांमध्ये कनिष्ठ गटासाठी आणि महिला खेळाडूंसाठी चेंडूचा आकार वेगवेगळा असणं, लॅमिनेटेड बॅटना परवानगी, अपूर्ण धावेसाठी दंडात्मक कारवाई आदी नियमांचा समावेश आहे. त्याखेरीज नो बॉल, हिट विकेट, ओव्हरथ्रो यामधल्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. यातले अनेक नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC आधीच स्वीकारले आहेत. नवी दिल्लीत सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 4 सुवर्णपदकांसह 1 रौप्य आणि 1 कांस्यपदकांची कमाई केली. पुरुष तसंच महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सांघिक तसंच वैयक्तिक गटात भारतानं प्रत्येकी 1 सुवर्णपदक पटकावलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अमेरिकेसोबतच्या व्यापार करारात भारताचं हित साधण्यात यश आल्याचं सरकारचं प्रतिपादन. अत्यल्प भूधारक आणि गरजू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार प्रयत्नशील, मात्र समृद्ध शेतकऱ्यांनी कर्जमाफी घेऊ नये, महसूल मंत्र्यांचं आवाहन. आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या सुमारे 30 तासांपासून वाहतूक कोंडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.